श्रोत्यांनो, आपल्या या उपासना कार्यक्रमात आपलं आम्ही स्वागत करतो. आपल्या ह्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आपल्याला जीवन उत्तम रीतीनं जगण्याची सूत्र सांगितली जातात. संसाराचा हा भवसागर पार करायचा असेल तर आपल्याला आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष लावावंच लागेल. या जगात राहून जर नश्वर जगिक गोष्टींच्या मागे आम्ही लागलो ना, तर हा भवसागर पार होणार नाही. मनाची सुंदरता पावित्र्य नष्ट करतात या भौतिक गोष्टी, पण आपलं मन ईश्वर चरणी तादात्म्य पावलं तर आम्हाला स्वर्ग लोकाचा आनंद लाभेल. याबद्दल अधिक जाणून घेऊया आपल्या या कार्यक्रमाद्वारे. आपल्या उपासनेची सुरुवात करूया या गीतानं.
आपण प्रार्थना करणार आहोत, म्हणून शांतता राखा आणि आपले डोळे बंद ठेवा. लक्ष परमेश्वराकडे असू द्या. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला आम्ही शतशः धन्यवाद देत तुझ्या अंगणात प्रवेश करीत आहोत. प्रभू दयाळा, तू महान आहेस. तुझी दया अपार आहे. तू आज सुद्धा आमच्यावर दृष्टी ठेवून आहेस. खरोखर प्रभू, तूच आमचा रक्षण करणारा, आम्हाला सर्व काही पुरवणारा आमचा महान परमेश्वर आहेस. आम्ही तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आहोत आणि ह्यावेळेला तुझी उपासना करण्याकरिता तुझ्या समक्ष आलो आहोत. पवित्र प्रभू, आमच्या जीवनातील सर्व अशा गोष्टी तू दूर कर ज्या तुला आवडणाऱ्या नाहीत, ज्या तुझ्या वचनाप्रमाणे नाहीत. पवित्र प्रभू आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं हृदय दे. विशेष रीतीने प्रार्थना आहे त्या सर्व लोकांकरिता जे आज वेगवेगळ्या आजारांनी पीडित आहेत. काहींना छातीचे विकार आहेत, काहींना पोटाचे विकार आहेत, काही लोक कॅन्सरने पीडित आहेत आणि काही लोक प्रभू एड्सने पीडित आहेत. अशा सर्वांना मी तुझ्या समक्ष आणत आहे आणि तुला हीच विनंती करीत आहे की प्रत्येकावर दया कर, आपल्या सामर्थ्य हाताचा स्पर्श करून आरोग्य पुरेव. आजच्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाशी बोल आणि जो पापाचा भयंकर असा रोग लागलेला आहे तो तू दूर कर प्रभू. आणि येशू ख्रिस्ताशी प्रत्येकाची भेट व्हावी, ओळख व्हावी असं तू होते. सर्व लहान थोर श्रोत्यांना मी तुझ्या पवित्र हातात सोपवीत आहे आणि हीच प्रार्थना करीत आहे की आज त्यांच्या जीवनात महान कार्य घडून येऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर निर्गमचे पुस्तक 4 उघडा. ह्या अध्यायामध्ये इस्रायलांना मिस्रमधून बाहेर काढण्याकरिता मोशेने जी आणाकाणी केली आणि त्याकरिता त्याने जी दोन कारणे सांगितलीत ती आम्ही पाहणार आहोत. एक तर इस्रायलांचा अविश्वास आणि दुसरे कारण मोशेची स्वतःची अपात्रता. देव मोशेच्या कारणांना दोन चिन्हांद्वारे उत्तर देतो आणि पहिले चिन्ह होते लाठी. देवाच्या सामर्थ्याद्वारे त्या लाठीचा उपयोग अद्भुत कार्य करण्याकरिता मोशेने करावा असे परमेश्वराने त्याला सांगितले. दुसरे चिन्ह जे होते ते होते मोशेचा कोडाने भरलेला हात. हे एक प्रकारचे पाप होते जो कोड देवाद्वारे नंतर शुद्ध झाला, ह्यासाठी की जे देवाच्या अधीन आहेत त्यांना देवाचे सामर्थ्य जाणवावे आणि देवाचे सामर्थ्य त्यांच्या समोर प्रगट व्हावे. अहरोन मोशेच्या ठिकाणी बोलणारा होतो. मोशे मिस्रमध्ये परततो व इस्रायलमधील वडील जनांना त्यांच्या सुटकेसाठी देवाची योजना सांगतो. ह्या सर्व गोष्टी ह्या 4 अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ह्या अध्यायात आम्हाला मोशेचे मिसरमध्ये वापर परतणे ह्याविषयी सांगण्यात आले आहे. मोशेच्या मनात अनेक प्रश्न आहेत व देवाच्या योजनेला त्याच्या पाचारणाला टाळण्याचा तो कसोशीने प्रयत्न करीत आहे, परंतु त्याच्या प्रत्येक आक्षेपावर देवाजवळ उत्तर आहे. इस्रायलांची सोडवणूक करण्यास तो योग्य नाही व त्याला निवडण्यात परमेश्वराने चूक केली हे देवाला पटवून सांगण्याकरिता मोशेजवळ अनेक कारणे होती. 1 आणि 2 वचने आता आपण वाचूया. 4:1-2. तेव्हा मोशेने उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. येणाऱ्या दिवसात मोशे त्या काठीचा उपयोग अनेक प्रकारे करणार होता. ती काठी त्याच्या अधिकाराचा बिल्ला ठरणार होती. इस्रायल व इजिप्तच्या लोकांकरिता परमेश्वर मोशे सोबत उपस्थित आहे ह्याची एक साक्ष ती काठी ठरणार होती. ती त्याच्यासाठी एक शक्ती स्रोत बनणार होती. 4:3 आम्हाला सांगते, त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकीताच तिचा साप झाला, त्यास पाहून मोशे पळाला. लक्षात घ्या की काठीमध्ये खरे पाहता कुठलीच शक्ती नव्हती. ती एक सर्वसाधारण काठी होती. ती फक्त एक माध्यम होती जिला सैतान किंवा परमेश्वर उपयोगात आणू शकत होता. फक्त ती काठी देवाच्या माणसाच्या जो देवाच्या सामर्थ्याने भरपूर आहे त्याच्या हातात दिल्यानंतर देवाकरिता उपयोगात येणार होते. श्रोत्यानो, हा महत्वाचा धडा ह्या पाठात आम्हाला शिकायला मिळतो. 4 पहा, परमेश्वराने मोशे सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून ते धरले तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. अनेक लोक रेडिओ, टीव्ही, ऑटोमोबाईल ह्या सर्वांना सैतानाचे हत्यार समजतात. सैतान ह्या सर्वांचा उपयोग आपल्या कार्यासाठी करू शकतो हे खरे असले तरी ते परमेश्वरासाठी सुद्धा उपयोगात येतात. अशा प्रकारच्या सापाला आम्ही शेपटाकडून पकडायला हवे. आपल्या गाडीचा उपयोग एखाद्या देवाच्या सेवकाला प्रार्थना सभेसाठी नेण्यास किंवा ज्यांचे अद्यापही तारण झालेले नाही त्यांना देवाचे वचन ऐकविण्याकरिता एखाद्या सभेला नेण्यासाठी करा. रेडिओ व टीव्हीवरील ख्रिस्ती कार्यक्रमांना आर्थिक व प्रार्थना सहयोग द्या. अशा प्रकारच्या माध्यमांना सैतानाचे हत्यार बनू न देता देवाचे हत्यार बनवा. त्यांना देवाच्या हातातील काठी बनवा. देवाने मोशेला मिसर देशातून इस्रायली लोकांना बाहेर काढण्याकरिता त्या गुलामगिरीतून सोडविण्याकरिता पाचारण केले. त्याने त्याला 40 वर्षे प्रशिक्षण दिले आणि जळत्या झुडपासमोर त्याला ह्याविषयी आज्ञा दिली. हा पुरुष जो एकेवेळी इतका उत्सुक होता की तो परमेश्वराच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता, तो आता परमेश्वर त्याला जी जबाबदारी सोपवित होता ती बजावण्याकरिता मागे पुढे पाहत होता. तो देवाला त्याच्या मनात जे आक्षेप होते ते सांगण्यास सुरुवात करतो आणि देव त्याच्या हातात ती काठी देतो. श्रोत्यांनो, जो पुरुष देवाच्या अधीन असतो त्याच्या हातातील काठी जेव्हा तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे उपयोगात आणतो तेव्हा त्याच्या अधिकाराचा बिल्ला किंवा चिन्ह ठरते. आणि मोशे ह्या ठिकाणी ते शिकत आहे. ह्या काठीशिवाय परमेश्वर त्याला दुसरी एक गोष्ट आश्वासनाच्या रूपात देतो आणि त्याला एक महत्वाचा पाठ इस्रायलना मिसरमधून बाहेर काढण्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घेण्यापूर्वी शिकवतो. 6-8 वचने पहा. परमेश्वराने त्यास आणखी सांगितले, आता आपला हात आपल्या छातीवर ठेव. त्याने हात छातीवर ठेवून बाहेर काढिला तर तो कोणाने बर्फासारखा पांढरा झाला. मग त्याने त्यास सांगितले, पुन्हा आपला हात छातीवर ठेव. तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेविला आणि छातीवरून बाहेर काढिला तो पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागासारखा झाला. त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते या दुसऱ्या चिन्हाची सूचना खरी मानतील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी हा विशेष संदेश मोशे करीत आहे. त्याचे अंतकरण त्याच्या अंतर्जीवनाविषयी सांगते. नीतीसूत्रे 4:23 आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. परमेश्वराची इच्छा होती की ती काठी फक्त त्याच्या अधीन असलेल्या व्यक्तीच्या हातातच असावी. आता परमेश्वराची इच्छा आहे की मोशेचा हात व त्याचे अंतकरण ह्यात एक सूत्रता असावी. प्रभू येशूने मत्तै कृषुभवर्तमान 7:17 एक विधान केले. मत्तै कृषुभवर्तमान 7:17 त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. नंतर लुकृषुभवर्तमान 6:45 प्रभू येशू म्हणतो, लुकृषुभवर्तमान 6:45 चांगला मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मुखावाटी निघणार. परमेश्वर मोशेला सांगत आहे की मला तुझा हात व तुझे अंतकरण दोन्ही हवे आहेत. आज प्रभू आम्हाला हे सांगत आहे. श्रोत्यानो, परमेश्वराला आमचा पैसा, आमची योग्यता नको. त्याला तुम्ही व मी हवे आहोत. जर तो आम्हाला मिळवील तेव्हा तो दुसऱ्या सर्व गोष्टी सुद्धा मिळवील. मोशे स्वतःचा हात छातीवर ठेवतो व तो हात कोडाने पांढरा होऊन बाहेर येतो आणि पुन्हा तो हात वापस ठेवतो तर तो शुद्ध होतो. तुम्ही जे आहात ते तुमच्या अंतकरणातून बाहेर पडते. परमेश्वराला अधीन असलेल्या व्यक्तीच्या हातात ती काठी असावी अशी परमेश्वराची इच्छा होती. परमेश्वराच्या अधीन असलेल्या अंतकरणाप्रमाणे त्याचा हात सुद्धा त्याच दिशेने फिरायला हवा. हाच महत्वाचा संदेश मोशे, इस्रायली लोक आणि आज आम्ही जे जगत आहोत त्या आमच्याकरिता परमेश्वर देत आहे. 9:10 पहा, पण जर त्यांनी ह्या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही व तुझे ऐकले नाही तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही। मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे। आता मोशे दुसरा आक्षेप मांडत आहे। तो म्हणतो, तुला ह्या कार्यासाठी बोलण्यामध्ये तरबेज असलेला पुरुष हवा असेल, परंतु मी तसा नाही। मी चांगल्या प्रकारे तर बोलू सुद्धा शकत नाही। वेळ पडल्यास चांगल्या प्रकारे मोशे बोलू शकतो, परंतु तो ह्या ठिकाणी एक लटके कारण परमेश्वरासमोर सांगत आहे। तो स्वतःला अयोग्य समजत आहे। 11 आणि 12 वचने पहा। तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करीतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तू काय बोलावयाचे ते तुला शिकविन। परमेश्वर त्याला सांगत आहे की त्याला त्याचा हातच नाही पण मुख सुद्धा हवे आहे। तो त्याला आश्वासन देतो की तो त्याचे मुख नियंत्रित करेल व त्याने काय बोलावे हे त्याला सांगेल। 13 वचन। तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यास संदेश पाठव। मोशे त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणाला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे। पुढे 14 ते 16 वचने पहा। मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला व तो त्यास म्हणाला, लेवी अहरोन हा तुझा भाऊ नव्हे काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे। पहा, तो तुला भेटाव्यास येत आहे। तुला पाहून त्याला मनात आनंद होईल। तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल। मी त्याच्या व तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तुम्ही काय करावयाचे ते तुम्हा शिकवीन। तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल, तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील। श्रोत्यानो, मोशेच्या वतीने बोलण्याकरिता दुसऱ्या कोणाला मागून मोशेने मूर्खपणा केला। परमेश्वराने त्याच्या मागणीला मंजुरी दिली, परंतु त्याला विभाजित अधिकार नको होता। आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो की जेव्हा इस्रायली लोक अरण्यातून प्रवास करीत होते तेव्हा ह्या गोष्टीमुळे समस्या निर्माण झाल्यात। गणना ह्या पुस्तकात आम्हाला वाचायला मिळते की अहरोन इस्रायलांच्या उपासनेकरिता सोन्याचे वासरू बनविण्यामध्ये सहभागी होता। त्यावेळी मोशे सिनाय पर्वतावर होता। अहरोनाने केलेली ही फार मोठी चूक होती आणि हे सर्व विभाजित अधिकारामुळे झाले। दुसऱ्या समस्या गणना ह्या पुस्तकात आम्हाला वाचायला मिळतात। इस्रायलांची सोडवणूक करण्याकरिता देवाला अहरोनाची आवश्यकता नव्हती, त्याला फक्त मोशेची आवश्यकता होती। परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्यात मोशे मागेपुढे पाहत होता, म्हणून देवाला त्याच्यासोबत दुसऱ्या व्यक्तीला पाठवावे लागले। आम्हाला आमच्या दुर्बलतेला उणीवांना आज जाणून घ्यायचे आहे। जेव्हा एखादे कार्य करण्याकरिता परमेश्वर आम्हाला बोलावतो तेव्हा आम्ही पूर्ण विश्वासाने त्याला प्रत्युत्तर द्यायला हवे। जे कार्य करण्याकरिता परमेश्वर आम्हाला बोलावतो ते करण्याकरिता तो आम्हाला शक्ती, सामर्थ्य, मार्गदर्शन आणि सहाय्य पुरवतो। हा आमचा विश्वास असायला पाहिजे आणि विश्वासाने आम्ही पाऊल उचलायला पाहिजे। आता आम्हाला दिसेल की मोशे मिसरला परततो। 18 वचन वाचूया। 4:18। मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, मला मिस्रातल्या माझ्या भाऊबंदाकडे परत जाऊ द्यावे आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्यावे। तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, सुखाने जा। मिसरमध्ये आता आम्हाला दिसेल की नवीन फारो अर्थात नवीन राजा आलेला आहे। ज्या फारोने मोशेला मारून टाकण्याची योजना केली होती तो आता मरण पावला होता। मोशे निर्धास्तपणे मिसरला परतू शकत होता। 20 ते 21 वचने मी आपणाकरिता वाचत आहे, परंतु त्यापूर्वी 19 वचन सुद्धा मी आपणाकरिता वाचणार आहे। मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, चल मिसर देशात परत जा, कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत। मग मोशे आपली बायको व मुलगे यास गाढवावर बसून मिसर देशास परत जाव्यास निघाला। तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला। परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिस्रास परत जाशील तेव्हा पहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारो पुढे करून दाखव, तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकात जाऊ देणार नाही. श्रोत्यानो, वास्तविकता ही आहे की परमेश्वर म्हणतो तो फारूचे हृदय कठोर करेल. तेव्हा नेहमीच समस्या निर्माण झालेली दिसेल. प्रत्येक वेळेला एक नवीन समस्या प्रदर्शित करण्यात येईल. ही समस्या पुन्हा उठेल जेव्हा आम्ही पिढ्यांविषयी पाहणार आहोत, तेव्हा अधिक विस्तृतपणे आम्ही त्याविषयी पाहू आणि समाधानकारक उत्तर सुद्धा शोधू. 22 वचन पहा, तू जाऊन फारूस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. परमेश्वराने एका इस्रायली व्यक्तीला परमेश्वराची संतान असे म्हटले नाही, परंतु त्याने संपूर्ण राष्ट्राला इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे असे म्हटले. 23 वचन, मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारिले. तर पहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवे मारीन. परमेश्वर फारो व मिस्री लोकांशी फार सौम्यपणे वागत होता. सर्वप्रथम त्याने फारोला सांगितले, तू माझ्या पुत्राला इस्रायलला जाऊ दे, नाहीतर मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवे मारेन. मिस्री लोकांच्या ज्येष्ठ पुत्राला हात लावण्यापूर्वी परमेश्वराने त्यांच्यावर अनेक पीडा पाठविल्यात. खऱ्या व जिवंत परमेश्वराला ओळखण्याकरिता त्याने त्यांना भरपूर वेळ दिली. इस्रायलांना त्याने जाऊ द्यावे म्हणून त्याने वारंवार सांगितले, पण फारोने ह्या सर्व संधींना गमावले आणि त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे 24 वचन पहा, मग मोशे प्रवास करीत असता उतार शाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जीवे मारावयास पाहिले. हे एक अगदी आगळे असे वेगळे असे वचन आहे, परंतु हे मोशेचा तिसरा खरा आक्षेप प्रगट करते. त्याने स्वतःच्या मुलाची सुनता करण्याकडे दुर्लक्ष केले. सुनता ही देवाने अब्रामाशी जो करार केला होता त्याचा पुरावा किंवा त्यावरील मोहर होती. जर मोशे दुसऱ्यांना परमेश्वराच्या इच्छेविषयी सांगतो, तर प्रथम त्याने परमेश्वराच्या इच्छेविषयी स्वतः आज्ञाधारक असायला हवे होते. परमेश्वराला मोशाच्या अनाज्ञाकारितेविषयी जबरदस्तीने स्मरण करून द्यावे लागले. 25 आणि 26 वचने पुढे सांगतात, तो सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापिली आणि ती मोशेच्या पायापाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळविलेला माझा नवरा आहेस. तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडिले. रक्ताने मिळविलेला नवरा असे तिने सुनतेला अनुलक्षून म्हटले. ही घटना समजण्यास कठीण आहे आणि आम्ही ह्या समस्येचे परीक्षण करायला हवे. जेव्हा मोशे मिसरमधून फरार झाला तेव्हा तो मिद्यान येथे गेला. मिद्यानी अब्राम व कटुराची संतती होते. ते परमेश्वराला मानणारे लोक होते. परमेश्वराची एका परमेश्वराची उपासना करणारे होते. दुसऱ्या देवी देवतांची पूजा करणारे नव्हते. ह्या लोकांसोबत मोशे स्वतःला समावून घेऊ शकला. मिद्यान येथील याचकाशी त्याचे मित्रत्व झाले, ज्याच्या 7 मुली होत्या. मोशेने त्याच्या सिप्पोरा नावाच्या मुलीशी विवाह केला होता. परमेश्वराने मोशेला आशीर्वाद दिला व मिद्यान येथे त्याचा प्रथम पुत्र जन्मला, ज्याचे नाव गेरशोम असे ठेवण्यात आले. आणि गेरशोम ह्याचा अर्थ अनोळखी असा होतो. मोशे त्याच्या भूमीत अनोळखी होता, परंतु त्याने त्या भूमीला आपले घर बनवले. श्रोत्यानं, मोशेच्या वैवाहिक जीवनात समस्या होती. परमेश्वराने जळत्या झाडेतून त्याला पाचारण केले आणि त्याला आज्ञा दिली की त्याने मिसर येथे वापस जावे. फारोचा मृत्यू झाला होता व मोशेकरिता परतणे सुरक्षित होते. मोशेने मिसरकडे जाण्याकरिता आपला प्रवास सुरू केला आणि परमेश्वराने रस्त्यात त्याला मारण्याचा प्रयत्न केला. का? कारण मोशेने त्याच्या पुत्राची सुनता करण्याच्या विधीकडे दुर्लक्ष केले होते. सुनता परमेश्वराने अब्रामाशी जो करार केला होता त्या करारावर एक मोहर होती. त्या कराराचे चिन्ह होते, जेणेकरून इस्रायलांना हे शिकविता यावे की त्यांनी देहावर विश्वास ठेवू नये. म्हणून ते मांस कापून फेकण्यात येई व प्रत्येक इस्रायलाला परमेश्वरावर विश्वास ठेवायचा असे. उत्पत्तीचे पुस्तक 15 अध्याय 6 वचन सांगतं की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. स्तोत्रसंहिता 106 अध्याय आणि 31 वचन सांगतं की हे त्याला नीतिमत्व असे पिढ्यानपिढ्या सर्व काळ गणण्यात आले. रोमकरास पत्र 4 तिसरे वचन पहा. रोमकरास पत्र 4 तिसरे वचन, कारण शास्त्र काय सांगते, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. गलतीकरास पत्र 3:6 वचन, ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले तसे हे आहे. ही वचने आम्हाला सांगतात की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला व ते त्याच्याकरिता नीतिमत्व गणण्यात आले. इसाक व याकोब ह्यांनी सुद्धा त्याचा आदर्श समोर ठेवून ते केले. ते जन्मतः इस्रायली होते, परंतु सुनता हे त्याचे चिन्ह होते. तो विधी पार पाडणे त्यांच्याकरिता विश्वासाचे कार्य होते. ती व्यक्ती अब्रामाचा पुत्र आहे ह्याचा सुनता एक पुरावा होते, त्यांच्या विश्वासाचा पुरावा होते. सिप्पुराने सुनता करण्यास मनाई केली आणि मोशेने सुद्धा त्याविषयी जबरदस्ती केली नाही. कदाचित हे करणे इतके महत्वाचे आहे हे त्याला जाणवले नसावे आणि अर्थातच हे करणे मूर्खपणाचे व रक्त वाहवण्यासारखे आहे असे त्याच्या पत्नीला वाटले असावे. कोणत्याही परिस्थितीत मोशे घरामध्ये कलह होऊ नये ह्याची खबरदारी बाळगत होता. त्याची पत्नी अनेक ईश्वरवादी नसून एकेश्वरवादी होती आणि ती परमेश्वराच्या आज्ञेला नाकारित होती व मोशे त्या गोष्टीला मोठे रूप देऊ इच्छित नव्हता. तो फारोच्या विरुद्धात त्याचा सामना करण्याकरिता उभा राहू शकला, पण पत्नीचा मात्र विरोध करू शकला नाही. श्रोत्यानो, आमच्या कुटुंबामध्ये आमच्या जीवनात असेच होते, जेव्हा पती पत्नी आत्मिक बाबतीत सहमत होत नाहीत तेव्हा फार मोठा धोका निर्माण होतो. म्हणून पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांशी विवाह करण्याविषयी चेतावणी देते. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यानो, आपण आपला हा कार्यक्रम ऐकत होता. कार्यक्रम आपल्याला आवडला असेलच. आशा करतो की आपल्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश प्रगट झाला असेल. आपला अनुभव पत्राद्वारे कळवा. आमचा पत्ता मात्र जरूर लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 4400004. श्रोत्यांनो, तोपर्यंत घ्या नमस्कार.